आपल्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन आहे ना ते सायन्सकडे तर अजिबातच नाही आहे. कारण बेसिकली आपल्याला सायन्सने आतापर्यंत शिकवलं काय की आपण म्हणजे या केमिकल्सचं एक मिक्सचर आहोत. म्हणजे आपण अस्तित्वात का आलो आहोत तर केमिकल्सच्या मिक्सचरनी तयार झालेलो आहोत. आणि मृत्यू म्हणजे काय येईल, म्हणजे काय होईल, तर सगळं संपून जाईल. ते सगळं संपलेलं का नाही आत्ता मी जिवंत काय हे सायन्स नाही सांगू शकत. मी मरणारे म्हणजे काय होणार आहे हे सायन्स नाही सांगू शकत. ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, कार्बन, कॅल्शियम, फॉस्फरस हे सगळे केमिकल्स आत्ताही अवेलेबल आहेत, आधीही होते, तरीही कुठल्याही लॅबोरेटरीमध्ये जीव मॅन्युफॅक्चर केला गेलेला नाहीये. कुठल्याही सायंटिस्टने जीव उत्पन्न कुठल्याही लॅबोरेटरीमध्ये केलेला नाही. त्याच्यामुळे आपल्याला जर काय आहोत हेच जर आपल्याला सायन्स सांगू शकत नाही तर आपण याच्यातून सुटणार कसं? आपण याच्यात अडकलो आहोत की नाही? खूप जणांचं म्हणणं की नाही यार सगळं मस्त आहे यार, काय प्रॉब्लेम नाही, काय प्रॉब्लेम नाही. जसं मी पंक्चरचं एक्झाम्पल दिलं किंवा लिकेजचं एक्झाम्पल की हा गळतंय, सगळ्यांना माहितीये की गळतंय, वरवर डागडुजी करतोय. आणि ती डागडुजी कशी चांगल्या पद्धतीने करायची हे सांगायला किंवा याच्यासाठी मदत करायला किंवा आणखीन त्याच्यात नुकसान करायला खूप एलिमेंट्स या जगात आहेत. किंवा वर सगळं चालू असतं, मजेत असतं, कधी दुःखात असतं, कधी प्रॉब्लेम जास्ती असतात, कधी प्रॉब्लेम कमी असतात. पण मूळ जे आहे त्याला जगात खूप कमी लोक हात घालतात. मूळ जे लिकेज आहे ते वरती कुठेतरी कोणाच्या पण तरी बाथरूमचं आहे. ह्या गोष्टीला खूप कमी लोक ड्रेस करू शकतात. कारण त्याचं पुढे काय, त्याच्या पुढे त्याचं सोल्युशन काय. मला या केसमध्ये खूप वेळेला बॉम्बे टू गोवा मधल्या केष्टूची आठवण येते. आता तुम्ही बॉम्बे टू गोवा पाहिलंय की नाही तुम्हाला ते माहिती की नाही मला माहित नाही, पण मी माझ्या ऑलमोस्ट सगळ्या लेक्चर्स मध्ये दर वेळेला मी या केष्टूचं उदाहरण देत असते की बॉम्बे टू गोवा ही एक बस असते, चाललेली असते बॉम्बे टू गोवा, आणि त्या बसमध्ये एक साप घुसतो. तर पूर्ण बसमध्ये कॉमेडी फिल्म आहे तर पूर्ण बसमध्ये एकदम कल्लोळ अगदी चालू असतो, एकदम अकांड तांड, प्रत्येक जण अगदी नाचत असतो, उड्या मारत असतो, कम्प्लीट आरडा ओरडा आरडा ओरडा असा. आणि हा केष्टोचा असतो तो जनरली असं बेवड्याचा रोल करायचा, तसा हा त्याच्या तसा झोपाळा असतो, म्हणजे काय म्हणतात त्याला, असा एकदम कंटिन्युअस झोपलेला दाखवलाय त्या फिल्म मध्ये. तर हा असा झोपलेला असतो आणि तो जो साप असतो तो त्याच्या अशा खांद्यावर टॅप करतो, जसा तो टॅप करतो असा त्याला जाग येत. आणि मग त्याला जाग येते तर तो त्या सापाकडे बघतो आणि आधीच तो झोपलेला असतो, तो झोपेतनं उठून बघतो तर साप बघितल्यावर तसा घाबरून जातो आणि घाबरून तो परत झोपून जातो. म्हणजे प्रॉब्लेम आहे, इट्स व्हेरी डेंजरस, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण आजचं सिव्हिलायझेशन, आजचं सायन्स, आजचा आपला समाज आणि याचे सगळं जे काही वातावरण असतं ते काय की हा प्रॉब्लेम आहे, काहीतरी खूप मेन प्रॉब्लेम आहे, तो आपल्या खूप जवळही आहे, आपल्याशी निगडीत आहे, पण तरीही त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही आपलं तुम्हाला झोपावं वाटतंय ना मस्त झोपा, पण अनफॉर्च्युनेटली बऱ्याच वेळा आपल्याला हा साप चावतो. हा साप नाही चावला तर इतर कुठले ना कुठले जे क्लेश आहेत या जगाचे हे आपल्याला त्रास देत राहतात. आणि आपलं जे फर्स्ट स्टेप आहे, जे आपलं एबीसी आहे, तेच आपण जर शिकलेलो नसू हे सायन्स कोण शिकवणार? हे जर शिकलेलो नसू तर आपण पुढे कसं जाणार, या प्रॉब्लेम्सच्या पलीकडे कसं जाणार, या प्रॉब्लेम्सला टॅकल करण्यात एक्सपर्ट कसे बनणार आणि या प्रॉब्लेम्सवर मात कशी करणार, ती आपण करणार जर आपण या दिव्य ज्ञानाचा फायदा आपल्या लाईफसाठी करून घेतला. तर आपल्याला जर केष्टो व्हायचं असेल बॉम्बे टू गोवा मधला, मी आता जे उदाहरण दिलं, तर तेही आपली चॉईस आहे. व्हायचं असेल तर होऊ शकतं, कृष्णा नेव्हर फोर्सेस एनीवन. तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा, नो प्रॉब्लेम, बट देर इज अ लॉट ऑफ प्रॉब्लेम. लिकेज होत राहतं, आधी कमी असतं, नंतर वाढत जातं. आणि जोपर्यंत आपण मूळ प्रॉब्लेम की वी आर नॉट दीज बॉडीज आणि आपण समजतो की वी आर 100% ओनली दीज बॉडीज, हा आपला प्रॉब्लेम जो आहे तो आपण जर नीट हँडल केला तर आपण एबीसीच्या पुढे जाऊ, तर आपण आपले प्रॉब्लेम्स वर मात करू. राईट, मूळ प्रॉब्लेम आहे हे मान्य करणं आणि त्याचं सोल्युशन ऍक्सेप्ट करणं आणि ते अंमलात आणणं, या सगळ्या गोष्टी जर आपण करू शकलो तर निश्चितच अद्भुत आनंद आहे. आज मीही जर हे कॅनव्हास करायचा एवढा प्रयत्न करते आहे तर नक्की मला त्यातून आनंद मिळतो आहे म्हणूनच करते आहे. नाहीतर आजच्या मॉडर्न जगात आपल्याला एन्जॉयमेंटचे काही ऑप्शन्स कमी नाही आहेत, कोणालाच नाही आहेत. राईट, पण आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे की इसमें मजा नहीं आ रहा यार, मजा नहीं आ रहा. लाइक प्रभुपाद एक छान एक्झाम्पल आहे की लिकिंग द बॉटल ऑफ हनी, हनी है अंदर है पर हम बाहर से उसको लिक कर रहे हैं, ये मालूम है, चलो सोच लेंगे ऐसे की हनी खा रहे हैं, का, वी कॅन गेट द रिअल हनी, राईट? ही जाणीव जर आपल्याला झाली की वी आर नॉट दीज बॉडीज, तर आपण पुढे जाऊ शकू. अजून हा मेन प्रॉब्लेम आहे, हे आपण ऍक्सेप्ट केलं तर आपण पुढे जाऊ नक्की. देह नोस्मिन यथा देहे कौमारम्यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तीर धीर तत्र न मुह्यती. भगवान कृष्ण म्हणतात की या शरीरात बालपण ते म्हातारपण आपण प्रवास करतो आणि देहांतर म्हणजे मृत्यूच्या वेळेला जे देहांतर होत त्याने कोणीही धीर व्यक्ती डिस्टर्ब होत नाही. डेथच्या वेळेला जे बॉडी चेंज आहे त्या वेळेलाही जर आपण धीर बनलेलो असो तर आपण डिस्टर्ब होणार नाही. तर आपण जर आत्ता धीर बनलो या शरीरात स्ट्रगल करत असताना, तर आपण जर या प्रॉब्लेम्सने डिस्टर्ब नाही झालो तर त्याच्या पलीकडचा आनंद आपल्याला नक्कीच मिळणार, राईट? लेट्स सी हाऊ.